एका झाडावर छोटंसं गोंडस कबूतर राहत होतं. त्याचं नाव होतं पिकू. पिकू दिसायला खूपच गोंडस होतं, पण त्याला एक मोठी अडचण होती. तो अजून उडायला शिकलाच नव्हता. त्याने अनेक वेळा प्रयत्न केला होता, पण दरवेळी खाली पडायचा आणि मग रडत परत आईकडे यायचा. त्यामुळे आता त्याला उडायला खूपच भीती वाटायची. पिकूची आई दररोज त्याला धीर द्यायची. घाबरू नकोस पिकू, उडायला वेळ लागतो, पण एक दिवस तू नक्कीच उडशील. पिकू मनात ठरवायचा की उद्या नक्की उडेन, पण दुसऱ्या दिवशी झाडावरून खाली बघूनच त्याचं मन दडपून जायचं. त्याला वाटायचं, मी कोसळलो तर? म्हणून तो पुन्हा बसून फक्त इतर कबूतरांचं उडणं बघायचा. इतर कबूतरं मज्जा करत आकाशात उडायची, खेळायची, काही तर नवीन ठिकाणी जाऊन परत यायची. पिकूला ते सगळं बघायला आवडायचं, पण त्याच्या मनात खूप खंतही असायची की आपण हे काहीच करू शकत नाही. काही वेळा इतर कबूतरं त्याची चेष्टा करायची, पण त्याचे दोन मित्र बुलबुल आणि पिंकी त्याला नेहमी आधार द्यायचे. एक दिवस गावात जोराचं वादळ आलं. आकाशात काळे ढग होते. जोरदार वारा सुटला आणि विजा कडकडायला लागल्या. सगळी कबूतरं सुरक्षित ठिकाणी पडू लागली. काही कबूतरं मंदिराच्या घंटाघरात जाऊन लपली, पण तेवढ्या जोरात वारा सुटला आणि दरवाजा आपोआप बंद झाला. आत अडकलेली कबूतरं मदतीसाठी ओरडायला लागली. हे सगळं पिकूने पाहिलं. त्याला कळालं की त्याचे मित्र पिंकी आणि बुलबुलही आत अडकले आहेत. सगळे मोठे कबूतरं वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते आणि कोणीही मदतीला येत नव्हतं. पिकूचं काळीज धडधडायला लागलं. त्याला समजलं की आता काहीतरी करायलाच हवं. त्याने झाडाच्या फांदीवरून खाली बघितलं, पंख पसरले आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्याचं हृदय धडधडत होतं, पण त्याच्या डोळ्यात ठामपणा होता. माझ्या मित्रांसाठी मला उडायलाच हवं, असं तो स्वतःला म्हणाला आणि त्याने उडी घेतली. पहिल्यांदा त्याला वाटलं की तो कोसळतोय, पण त्याचे पंख आपोआप हळू लागले. थोड्याच क्षणात तो हवेत स्थिर झाला आणि थोडं थोडं उडायला लागला. त्याला खरंच विश्वासच बसत नव्हता की तो उडतोय. त्याचं अंग हलकं वाटत होतं आणि त्याला खूप आनंद झाला. तो सरळ मंदिराच्या दिशेनं गेला. तिथे पोचल्यावर त्याने मोठ्याने आवाज करून गावातील लोकांचे लक्ष वेधले. काही वेळातच काही माणसं आली आणि त्यांनी दरवाजा उघडला. सगळी कबूतरे सुरक्षित बाहेर आली आणि पिकूकडे कौतुकाने पाहू लागली. पिकूचं धाडस पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ज्याला उडायलाही भीती वाटायची, त्याने आज सगळ्यांसाठी प्राण धोक्यात घालून मदत केली होती. त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि पिकू स्वतःच्या धैर्याचा अभिमान बाळगू लागला. त्या दिवसानंतर पिकू फक्त उडणाऱ्या कबूतरांपैकी एक नव्हता, तो सगळ्यांचा हिरो बनला होता.